नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवी अक्षता तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज नवी दिल्लीत सिंगापूराचे राष्ट्राध्यक्ष थर्मन षणमुगरत्नमांची भेट घेतले. प्रयागराजांत चालू आशिल्ल्या महाकुंभ मेलान आयज सांस्कृतिका महाकुंभ हो भव्य सांस्कृतिक सुवाळो सुरू जातलो. केंद्रीय घरमंत्री अमित शाह आयज फास्ट ट्रॅक इमिग्रेशन ट्रस्टेड ट्रॅव्हलर प्रोग्राम उक्तावण करतले. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत हवेचो दर्जो देविल्ल्यान हवा दर्जा वेवस्थापन आयोगान दिल्ली एनसीआरान ग्रेडेड रिस्पॉन्स एक्शन प्लॅन 3 आनी 4 खाला सगळ्यो कृती लादपाचो निर्णय घेतला. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज नवी दिल्लीत सिंगापूराचे राष्ट्राध्यक्ष थर्मन षणमुगरत्नमांची भेट घेतले. राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांचे कडेन षणमुगरत्नमांची चर्चा जातली. तशेंच राष्ट्रपती मुर्मू तांच्या सन्मानात मेजवानी आयोजित करतल्यो. काल नवी दिल्लीत विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी तांचे वांगडा बसका घेतली. अर्धवायू उद्देगीक उद्यानां, कुशळटाय आनी वेपार उदरगत ह्या मळार सहकार्याचेर दोनी फुडाऱ्यांनी चर्चा केली. सोशल मिडिया पोस्टांत डॉ जयशंकर हांणी दोनी देशांच्या द्विपक्षीय संबंधांची 60 वर्सां पुराय जाल्ल्यान सिंगापूराच्या राष्ट्राध्यक्षांची भेट भारत सिंगापूराच्या व्यापक रणनीती भागीदारीन नवी गती जोडटली असो विस्वास उक्तायलो. प्रयागराजांत चालू आशिल्ल्या महाकुंभ मेलान आयज संस्कृतिका महाकुंभ हो भव्य संस्कृतीक सुवाळो सुरू जातलो. ह्या कार्यावळीत नामनेच्या कलाकारांच्या मनभुलोवपी सादरीकरणाच्या माळे सुरू वरवी भारतीय संस्कृतायेची गिरेस्तकाय दाखयतले. गंगा पंडाल ह्या मुखेल माचयेर देशभरांतल्या नामनेच्या कलाकारांचे सादरीकरण करतले. उक्तावण दिसा शंकर महादेवनांचे खाशेले सादरीकरण आसतले. तशेंच आयज यमुना आनी सरस्वती पंडालांत सांस्कृतीक कार्यावळी सुरू जातली. त्रिवेणी पंडालांत 21 जानेवारी सावन सांस्कृतीक रागांचो मेळ जातलो. 10,000 प्रेक्षकांची क्षमता आशिल्ले गंगा पंडाल भक्ती आनी दायजाच्या ह्या उत्सवा खातीर मुखेल स्थळ आसतले. चालू आशिल्ल्या महाकुंभाच्या 3रा दिसा भक्तांक प्रयागराजाक पावपाक मजत करपा खातीर भारतीय रेल्वेन 349 नेमान चलपी गाडयां वांगडाच 137 खासा रेल्वे सुरू केल्यात. भक्तांच्या सोयी खातीर 46 दिसांच्या महाकुंभात 13,000 परस चड गाडयो चलोवपाची येवजण भारतीय रेल्वेन सांगला. ह्या गाडयां मदीं 10,000 परस चड नेमान चलपी आनी 3,000 वयर खास गाडयो आसात. तशेंच प्रयागराजाक जोडपी रिंग रेल्वेंतल्यान 500 परस चड रेल्वे 4 वेगवेगळ्या मार्गांचेर चलता अशें रेल्वेन सांगलां. तातूंत आनीक 17 नवे कायमस्वरुपी यात्री आश्रय जोडल्यात, जाका लागून रेल्वे स्टेशनांचेर यात्री आश्रयांची वट्ट संख्या 28 जाल्या. तांची क्षमता 1,10,000 परस चड जाल्या. ते भायर रेल्वेन 5,900 सुरक्षा कर्मचारी, 764 सीसीटीव्ही कॅमेरे आनी ड्रोन पळोवणी करून चालू आशिल्ल्या महाकुंभाची सुरक्षाय घटमूट केल्या. केंद्रीय घरमंत्री अमित शाह आयज मुंबय, चेन्नय, कोलकाता, बेंगळुरू, हैदराबाद, कोचीन आनी अहमदाबाद विमानतळार फास्ट ट्रॅक इमिग्रेशन ट्रस्टेड ट्रॅव्हलर प्रोग्रामाचे उक्तावण करतले. हाका लागून प्रवाशांक संवसारीक दर्जाची इमिग्रेशन सुविधा मेळटली, जाका लागून आंतरराष्ट्रीय प्रवास सुरक्षीत जातलो. घर मंत्रालयाच्या म्हणण्या प्रमाण ह्या कार्यावळीत नाव नोंद करपा खातीर अर्जदारांनी आपलो तपशील भरून आनी गरजेचे कागदपत्र ftittp.mha.gov.in ह्या पोर्टलाचेर अपलोड करून ऑनलायन नोंदणी पुराय करची पडटा. नोंदणीकृत अर्जदारांचे बायोमेट्रीक डेटा एक तर विदेशी प्रादेशीक नोंदणी कार्यालयांत वा विमानतळा वयल्यान वतना काडटले. नोंदणीकृत प्रवाशांची ई गेटाचेर आपलो विमान कंपनीचो बोर्डिंग पास स्कॅन करचो पडटलो, उपरांत पासपोर्ट स्कॅन करचो पडटलो. येवपाक आनी वचपाक प्रवाशांचे बायोमेट्रीक ई गेटांचेर प्रमाणीत करतले. एकदा हे प्रमाणीकरण यशस्वी जाले उपरांत ई गेट आपोआप उगडटलो आनी इमिग्रेशन मंजूर केल्या अशें मानतले. देशभरांतल्या 21 मुखेल विमानतळांचेर FTITTP चालीक लायतले. घरमंत्र्यांनी फाटल्या वर्सा जुनांत नवी दिल्लीतल्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 3 वयल्यान फास्ट ट्रॅक इमिग्रेशन ट्रस्टेड ट्रॅव्हलर प्रोग्राम सुरू केलो. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी आयकतात. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत हवेचो दर्जो दैवत आशिल्ल्यान हवा दर्जो वेवस्थापन आयोगान दिल्ली एनसीआरान ग्रेडेड रिस्पॉन्स एक्शन प्लॅन GRAP 3 आनी 4 खाला सगळ्यो कृती लादपाचो निर्णय घेतला. GRAP 3 खाला पुराय एनसीआरान गरजेभायर बांदकामां आनी रस्तो बांदकाम कार्यावळींचेर बंदी घाल्या. ते भायर एनसीआरान दिल्ली सरकाराक 5व्या वर्गा मेरेनच्या भुरग्यां खातीर शाळांनी संकरीत मोड करचो पडटलो. 4थ्या टप्प्याच्या वर्गा खाला शाळांनी 6 ते 9वी आनी 13वी वर्गांतय शिकपी विद्यार्थ्यां खातीर संकरीत वर्ग सक्तीपणान करचे पडटले. 19 जानेवारीक आकाशवाणीचेर जावपी मन की बात कार्यावळींत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देशांतल्या आनी विदेशांतल्या लोकांकडेन आपले विचार मांडटले. म्हयन्याळा रेडिओ कार्यावळीचो हो 118वो भाग आसतलो. लोकांनी ह्या कार्यावळी खातीर आपली कल्पना आनी सुचोवण्यो टोल फ्री क्रमांक 1800117800 वरवीं सादर करूं येतात. तशेंच लोक नरेंद्र मोदी एप वा MyGOV ओपन फोरम वरवीं आपलें मत ऑनलायन दिवं शकतात. येवपी एपिसोडा खातीर सुचोवण्यो ह्या म्हयन्याचे 17 तारखे मेरेन मान्य जातल्यो. कताराचे प्रधानमंत्री मोहम्मद बीन अब्दुल रहमान अल थानी हांचे कडेन बसके उपरांत इस्रायल आनी हमास हांणी गाझा युद्धविराम आनी बंदक सोडोवपाची कबलात केल्या. ही कबलात आयतारा सुरू जावपाची आसा आनी ती 42 दीस चलतली. 3 टप्प्यांची येवजण उजवाडाक आयिल्ली ना, पूण हमासाच्या बंदकांतल्या 33 कैद्यांचो अदलाबदल इस्रायलाच्या बंदखणींतल्यान पॅलेस्टायन कैद्यां कडेन झुजविरामाच्या पयल्या 6 सप्तकांत जातलो अशें सुत्रांनी कळयलां. सरकाराचो मुखेल उपक्रम स्टार्टअप इंडियाक आयज 9 वर्सां पुराय जाल्यात. स्टार्टअप संस्कृतायेक उत्प्रेरक जावन देशांतल्या नवनिर्माण आनी उद्देजकते खातीर घटमूट आनी समावेशक पर्यावरण प्रणाली तयार करपाचो हे येवजणेचो हेतू आसा. स्टार्टअप इंडिया इनिशिएटिव्ह हांणी एक घटमूट स्टार्टअप पर्यावरण प्रणाली तयार करपा खातीर आनी भारताचे रुपांतर नोकरी सोदप्या बदला नोकरी निर्माण करपी देशांत करपा खातीर जायते कार्यक्रम सुरू केल्यात. फाटल्या 9 वर्सांत स्टार्टअप इंडिया उपक्रमान देशांत एक जिवंत उद्देजक पर्यावरण प्रणाली घडोवपाक म्हत्वाची भूमिका साकारल्या. 1,59,000 परस चड स्टार्टअप आशिल्ल्या भारतांत संवसारांतली 3री व्हडली स्टार्टअप इकोसिस्टम म्हणून स्थापन जाल्या. ताका लागून वेगवेगळ्या क्षेत्रांनी 16 लाखा वयर थेट नोकऱ्यो निर्माण जाल्यात. लक्षद्वीपांत सुहेली जुव्या लागसार बेपत्ता जाल्ली बायलां आनी भुरग्यांसयत जायत्या जाणांक व्हरपी नुस्तेमारी बोट काल भारतीय दर्यादेग राखणीच्या जहाजान सोडयली. ती बोट कावारती सावन सुहेली जुव्यांचेर तीर्थाक गेल्ली. लक्षद्वीप प्रशासनाच्या संकश्टाच्या कॉला उपरांत दर्यादेग राखणदारान सोद आनी बचाव कार्यावळ सुरू केली आनी दर्यादेगेवेल्या निरीक्षण प्रणाली वरवीं बोटीचो सोद लायलो. संकश्टांतल्यान जहाजाचेर आशिल्ल्या सगळ्या 54 जाणांक सोडयले. तातूंत 22 बायलो, 23 भुरगीं, 9 दादले आनी 3 कामगार आशिल्ले. तांकां कावारती व्हरून दवरल्या. केरळांत विदेश वेव्हार राज्यमंत्री किर्तीवर्धन सिंग आयज सांजे वेळार कोचींतल्या भौशीक धोरण संशोधन केंद्राच्या सहकार्यान विदेश वेव्हार मंत्रालयान आयोजीत केल्ल्या कोची संवाद 2025च्या पहिल्या आवृत्तीचे उक्तावण करतले. 2 दिसांचो ट्रॅक 1:05 मुत्सेगरी संवाद भारत आनी आखाती सहकार मंडळां देशामदले संबंध घटमूट करपा खातीर भागीदारी आनी सहकार्याक पोसवण दिवपा खातीर भारताचे लूक वेस्ट धोरण इन एक्शन लोक समृद्धी आनी प्रगतीचेर लक्ष केंद्रीत करतले. भारतीय हवामान खात्यान आयज उत्तर प्रदेश आनी राजस्थानांत रातच्या वेळार सकाळी आनी फाल्यां मेरेन दिल्ली, पंजाब, हरियाणा आनी चंदीगड हांगा दाट ते खूब दाट धुक्याची परिस्थिती आसतली असो अदमास उक्तायला. खबरो सोपोवच्या आदी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज नवी दिल्लीन सिंगापुराचे राष्ट्राध्यक्ष थर्मन षणमुगरत्नमांची भेट घेतले. प्रयागराजान चालू आशिल्ल्या महाकुंभ मेळान आयज सांस्कृतिका महाकुंभ हो भव्य सांस्कृतिक सुवाळो सुरू जातलो. केंद्रीय घरमंत्री अमित शाह आयज फास्ट ट्रॅक इमिग्रेशन ट्रस्टेड ट्रॅव्हलर प्रोग्रामाचे उक्तावण करतले. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत हवेचो दर्जो देविल्ल्यान हवा दर्जो वेवस्थापन आयोगान दिल्ली एनसीआरान ग्रेडेड रिस्पॉन्स एक्शन प्लॅन 3 आनी 4 खाला सगळ्यो कृती लादपाचो निर्णय घेतला. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजीच्या खबरा विभागाचे मुखेवेल्यो राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयज सांजे 6 वरां जावन 30 मिनटांनी आयकपाक मेळटलें. नमस्कार.